तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होते. माझी भावंड कधी नव्हे ती माझ्या विरोधात फिरून प्रचार करतात. मी तोंड उघडलं तर ह्यांना फिरणंसुद्धा कठीण होईल असा इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे. इतकंच नाही तर अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोटसुद्धा केलेला आहे. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट.
बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना. तोंड उघडलं तर फिरता येणार नाही.
एकदा जर मी तोंड उघडलं ना, त्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही. फिरता
अजित पवारांचा कुटुंबातल्या व्यक्तींना इशारा. बारामती हा पवारांचा परंपरागत बालेकिल्ला. गेल्या काही दशकांपासून बारामतीवर पवारांचं निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र पवारांचं हेच संस्थान खालसा करण्यासाठी भाजपनं पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत उभा केलाय. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अर्थात नणंद विरुद्ध भावजय असा सामना बारामतीत होणार आहे. आपल्या विरोधात सर्व भावंड प्रचारात उतरल्यावरून अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी यावर बोलणं टाळलंय.
आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून पण फार तोलून मापून बोलतो. एकदा जर मी तोंड उघडलं ना, त्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही. फिरता तोंड दाखवता येणार नाही. जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचंय. उगीच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय.
मला वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केली आहेत त्यांना विचारलं, मला वाटतं जास्ती संयुक्तिक राहील. मी एक पॉलिसी मेकर म्हणून मतं मागते. या देशामध्ये चांगली धोरणं व्हावी आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडावा याच्यासाठी मी राजकारणात आले.
अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. भाजपसोबत जाऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. मात्र अजितदादांनी घेतलेली भूमिका त्यांच्याच कुटुंबातल्या अनेकांना पटली नसल्याचं चित्र आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर काही दिवसातच श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नींनी शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला. इतकंच नाही तर शरद पवारांना या वयात एकटं सोडण्याची अजित पवारांची भूमिका पटली नसल्याचं श्रीनिवास पवारांनी सांगितलं. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरलेत. पवार आडनावालाच मतदान करा असं आवाहन अजितदादांनी बारामतीकरांना केलं होतं. त्यावरून शरद पवारांच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत शरद पवार गटानं प्रत्युत्तर दिलं आहे.
अग्नी देण्याच्यासाठी कुणी जर असला पाहिजे याची चिंता करायची तर जिवंत असताना नेतृत्व वागणाऱ्याची चिंता करायची. मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मूळ त्यात जे तो टाकून दिला पाहिजे. आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलू शकतो.
अजितदादांनी गौप्यस्फोट केल्यानंतर बारामतीच्या प्रचारात पारा चढलाय. विजय शिवतारेंनी बारामतीमधून माघार घेतल्यानंतर त्यांना मध्यरात्री अनेकांचे फोन गेले होते. शिवतारेंनी स्वतः कुणाचे फोन आले होते हे मला दाखवलंय असा दावाही अजित पवारांनी केलाय.
विजयराव शिवतारे सभा घेत आहेत 11 तारखेला. त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं, काही काही लोकांनी रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते. तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं. मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले.
कधी नव्हे तो बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होतीये. मैदानात नणंद भावजय असल्या तरी खरी लढत शरद पवार विरुद्ध अजितदादा अशीच होणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडलीय. त्यामुळे आता बारामतीकर कोणत्या पवारांच्या मागे उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.